नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 23 जुलै रविवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. शहरात शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव शहरात शनिवारी या हंगामातील सर्वात जास्त म्हणजे 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जळगाव शहरातील सर्वच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रावेर यालकवा येथून बैठक आटपून जळगावकडे येणाऱ्या डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या कारचे टायर फुटून कार 4 ते 5 वेळा पलटी झाली. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना किरकोळ मार लागला असून त्यांची सर्वांची प्रकृती ठीक आहे. क्लासला जात असल्याचे सांगत 21 वर्षीय तरुणी तिच्या आत्याला मी माझे जीवन संपवित आहे असा मेसेज टाकून बेपत्ता झाली. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने शनीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली आणखी 5 जणांचे मृतदेह शनिवारी हाती लागले. गेल्या 3 दिवसात 69 मृतदेह मिळाले असून अद्याप 78 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली असून ही मुलाखत 26 आणि 27 रोजी प्रसारित होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून ही मुलाखत प्रसारित होणार आहे. दरम्यान नुकतेच या मुलाखतीचा टीजर समोर आला आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. कधी कधी हक्क मागून मिळत नाही तर तो मिळवावा लागतो. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.